प्रेषितांचे कृत्य याचा 14वा अध्याय. पौल व बर्नबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहुदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्नबा अशा रीतीने बोलले की पुष्कळ यहुदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला, परंतु काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकविली आणि बंधुजनाविषयीची मने वाईट केली. म्हणून पौल व बर्नबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयीचे धैर्याने सांगत राहिले. पौल व बर्नबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिली. परमेश्वराने त्यांना पौल व बर्नबाला चमत्कार व अद्भुत कृत्य करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले. परंतु शहरातील काही लोकांस यहुदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्नबा म्हणणे पटले. त्यामुळे शहरात दोन गट पडले, काही परराष्ट्रीय लोक, काही यहुदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्नबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्नबा यांना दगडमार करून मारावेचे होते. पौल व बर्नबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्र व दर्बे ह्या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहराच्या सभोवतालच्या परिसरात गेले आणि तेथे त्यांनी स्वार्थ सांगितली. लुस्र येथे एक मनुष्य होता, त्याचे पाय आदू होते. तो जन्मस पांगळा जन्माला होता व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असता हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हणाला, तुझ्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला. पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनीय भाषेत ओरडले. ते म्हणाले, देव मनुष्याच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत. लोकांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. ह्या मंदिराचा पुजारी काही बैल फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकास पौल बर्नबा यांनी उपासना करण्यासाठी त्यांच्या पुढे बळी द्यायचा होता. परंतु ते काय करत आहेत हे जेव्हा प्रेषित पौल व बर्नबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाळले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले, लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही. तुम्हा जशा भावना आहेत तशाच आम्हासही आहेत. आम्ही तुम्हा स्वार्थ सांगायला आलो. आम्ही तुम्हास हे सांगत आहो की ह्या व्यर्थ गोष्टीपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खरे जीवन देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. भूतकाळात देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो. योग्य वेळी तो तुम्हास चांगले पीक देतो. तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमचे अंतकरणे आनंदाने भरतो. पौल व बर्नबाने ह्या गोष्टीस लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिल्यापासून त्यांना परावृत्त केले. नंतर अंतुकिया व इकुन्या येथील काही यहुदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला. त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास उडून नेऊन नगराबाहेर टाकले. पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्नबा बरोबर तो दर्बे शहरास गेला आणि त्या नगरात त्यांनी स्वार्थ सांगून अनेक लोकांस शिष्य केले. त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंतुकिया नगरांना परत आले आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वास बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासात आढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे. पौल व बर्नबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांनी नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या. प्रभू येशूवर विश्वास असलेले सर्व वडीलजन होते. म्हणून पौलाने व बर्नबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले. पौल आणि बर्नबा पिसिदिया प्रदेशातून गेले. नंतर ते फपुलिया येथे आले. त्यांनी पिरगा शहरात देवाचा संदेश दिला. नंतर ते अंतलिया शहरात गेले. नंतर तेथून पुढे पौल व बर्नबा सिरिया प्रांतातील अंतोकियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने व अंतोकियापासूनच केली होती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या. तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले. नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.